ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ 45 ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಸಹಜ ಜಾತೆ ಮಾಂಡೋ ನಿದಳತ ಜೆಣೆ ಪ್ರವರ್ತ ವಿಲೆ ನಿಜ ಸಚ್ಚರಿತ ಕಾಯ ಅಲೌಕಿಕ ತಯಾಚಿ ಕುಶಲತ ಭಕ್ತ ಸತ್ಪಂಥ ಲಾವಿಲೆ ಮೋಕ್ಷ ಜೋ ಕಾ ಪರಮ ಪುರುಷಾರ್ಥ ತ್ಯಾಗೂ ನಹಿ ಗುರು ಚರಣ ಸಮರ್ಥ ಸೇವಿತಾಯಿ ಸಿಯಾ ಗುರು ಚರಣಿ ಸೆ ತೀರ್ಥ ಮೋಕ್ಷನ ಕಳತ ಘರರಿಗೆ ಹೋಯಿಲ ಗುರು ಕರುಣಾಕರ ತರೀಚ ಸುಖಾಚ ಹಾ ಸಂಸಾರ ಘಡೋನಿ ಏನ ಘಡಣಾರ ಲಾವಿಲ ಪರ ಪಾರಕ್ಷಣಾರ್ಧೆ ಜರೀ ಜಾಹಲಿ ಕಥಾ ಕಥಿಲಿ ಸೇ ಅತಿ ಸಂಕಲಿತಿ ಸಾಯಿ ಚೀತಿ ಅಗಾಧ ಕೀರ್ತಿ ತಿಮ್ಯಾ ಕಿತಿ ವರ್ಣಾವಿ ಜಿತೆ ನಿದರ್ಶನೆ ನಿತ್ಯ ತೃಪ್ತಿ ಜಿತೆ ನಿಸಹವಾಸೆ ಆನಂದ ಭುಕ್ತಿ ಜಿತೆ ನಿಭವ ಭಯ ವಿನಿರ್ಮುಕ್ತಿ ತಿ ಸಾಯಿ ಮೂರ್ತಿ ಜಿಸೆ ನಿ ಪರಮಾರ್ಥ ಮಾರ್ಗ ಪ್ರವೃತ್ತಿ ಜಿಸೆ ನಿ ಮಾಯಾ ಮೋಹ ನಿವೃತ್ತಿ ಜಿಸೆ ನಿ ಆತ್ಯಂತಿಕ ಕ್ಷೇಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ತಿ ಸಾಯಿ ಮೂರ್ತಿ ಹಾರಪಲಿ ಜಿಸೆ ನಿ ನಸೆ ಭವ ಭಯ ಭೀತಿ ಜಿಸೆ ನಿ ಜಾಗೃತ ನ್ಯಾಯ ನೀತಿ ಜಿಸೆ ನಿ ಸಂಕಟಿ ಸದೃತಿ ತಿ ಸಾಯಿ ಮೂರ್ತಿ ಹಾರಪಲಿ ಧ್ಯಾನ ಸ್ಥಾಪುನಿಯ ನಿಜ ಮೂರ್ತಿ ಸಾಯಿ ಜಾಯಿ ನಿಜ ಧಾಮ ಪ್ರತಿ ನಿಜಾವತಾರ ಕರಿ ಸಮಾಪ್ತಿ ಹೇ ಯೋಗ ಸ್ಥಿತಿ ಅತರ್ಕ್ಯ ಪೂರ್ಣ ಹೋತಾ ಅವತಾರ ಕೃತಿ ಹಾರಪಲೀತಿ ಪಾರ್ಥಿವಾಕೃತಿ ತರಿಹಾ ಗ್ರಂಥ ಹಿ ವಾಂಗ್ಮಯ ಮೂರ್ತಿ ದೇಲ ಸ್ಮೃತಿ ಪದೋಪದಿ ಶಿವಾಯ ಯಾಚಿಯ ಕಥಾ ಪರಿಸತ ಮನಾಲಾಭೇಜಿ ಏಕಾಗ್ರತಾ ತಜ್ಜನ್ಯ ಶಾಂತಿ ಚಿ ಅಪೂರ್ವತಾ ಕೇವಿ ಅವರ್ಣೀಯತಾ ವರ್ಣಾವಿ ಆಪಣ ಶ್ರೋತೆ ಸರ್ವಸುಜ್ಞ ಮೀ ತೋ ತುಮ್ಹಾ ಪುಢೆ ಅಲ್ಪಜ್ಞ ತಥಾಪಿ ಹಾ ಸಾಯಿಚ ವಾಗ್ಯಜ್ಞ ಆದರ ಕೃತಜ್ಞ ಬುದ್ಧಿನೇ ಕಲ್ಯಾಣ ಪ್ರದ ಹಾ ವಾಗ್ಯಜ್ಞ ಪುಢೆ ಕರುಣಿ ಮಜ ಸಮ ಅಜ್ಞ ಪೂರ್ಣ ಕರಿ ನಿಜ ಕಾರ್ಯಜ್ಞ ಶ್ರೋತೆ ಸರ್ವಜ್ಞ ಜಾಣತಿ ಕರುಣಿಯ ಏಕಾಗ್ರಮನು ಅಭಿವಂದೂನಿ ಸಾಯಿ ಚರಣ ಮಾ कवील स्वार्थ आणि परमार्थ सेवा कधीही जाईन व्यर्थ अंती तो कृतार्थ करील चौवेचाळीस अध्याय पोती साई निर्याण परिसिले अंती तरीही या पोथीची प्रगती ही काय चमत्कृती कळेना गताध्यायी साई निर्याण यथानुक्रम जाहले पूर्ण तरी या साई लीलेची कातिण विसंबेना क्षण भरी पाहू जाता नवल नाही निर्याण केवळ देहास पाही जन्म मरणातीत हासाई अव्यक्ती राही पूर्ववत देह गेला आकार गेला अव्यक्ती जैसा तैसा चिथेला देह निर्याणा मागून लीला आहे तसकळाला अवगत वर्णू जाता त्याही अपार परिणवावा ग्रंथ विस्तार म्हणून त्यातील घेऊ सार करू की सादर श्रोतया धन्यामुची भाग्य स्थिती की जे काली साई अवतरती तेच काली आम्हा हे सत्संगती सहजावृत्ती लागली ऐसे असताही चित्तवृत्ती जरी न पवे संसार निवृत्ती जरी न घडे भगवंती प्रीती या हो निदुर्गती ती काय सर्वेंद्री साईची भक्ती तीच की खरी भजन स्थिती ना तरी डोळा पाहता मूर्ती खिळी दाती वाचेच्या कान ऐकता साई कीर्तन रसना मधुर आम्र रसी निमग्न करिता साई पाद स्पर्शन मृदुली वर्जन खपेना साई पासून क्षण ही विभक्त तो काय होईल साई भक्त तो काय म्हणावा चरणासक्त संसारी विरक्त होणे एका पती वाचून कोणी येता तिची या मार्गावरुनी श्वशुर दीर भाऊ जाणून होई वंदनी सादर पतिव्रतेचे निश्चल अंतर कदान सांडी आपुले घर निजपतीचाच प्रेमा अपार आजन्म आधार तो एक पतिव्रता साध्वी सती अन्या भावोनिया निजपती तयाचे दर्शन घ्यावया प्रती कधी चित्ती आणीना तिसा पुला पती तो पती इतर केव्हाही तयान तुलती तया ठाईच अनन्य प्रीती शिष्य ही तेरी ती गुरुपायी पतिव्रतेच्या पती प्रेमा गुरुप्रेमास देती उपमा परी गुरुप्रेमास नाही सीमा जाणे तो महिमा सच्छिष्य मगन जयाचे नि संसारा साह्यता ती काय साह्या येतील परमार्था असो व्याही जावई वावनिता भरवसा कोणाचा धरिता नये माता पिता करितील ममता सत्तेचा पुत्र लक्षी लविता कुंकवालाई रडेल कांता कोणी न परमार्था सहकारी तरी करू जाता विचारे निदान आपुला आपण अंती पुरे करोनी नित्या नित्य विवेक त्यागोनी फळ भोगई ही कामुष्मिक साधोनी आशमदमादि षटक मोक्षिक साधक तो धन्य तेने सोडू आस ठेवावा बळकट आत्मविश्वास मारावी आपण आपुली कास साधेल तयासची परमार्थ ब्रह्मनित्य जग अनित्य गुरुरेक ब्रह्म सत्य अनित्य त्यागे गुरु एक चिंत्य भावना सातत्य साधन हे अनित्य त्यागे वैराग्य जनन सद्गुरु ब्रह्म चैतन्य घन उपजे भूती भगवंत पण अभेद भजन या नाव भये अथवा प्रेमे जाण जया जया ते नित्य ध्यान ध्याता होई ध्येय चियापण कंस रावण कीटकी चिंतनी भावे अनन्यपण ध्यानासारिके नाही साधन करी जो अभ्यास आपुलापण तयानी जो उत्तरण रोकडे तेथे कैचे जन्म मरण जीव भावासी पूर्ण विस्मरण प्रपंचाचे मावळे भान आत्मानुसंधान सुखलाहे मनोनी निज गुरु नामावर्तन तेणेनी परमानंदा जनन भूती भगवन ताचे दर्शन नामाचे महिमान काय दुजे ऐसी जयाचा नामाची महती तया माझी सद्भावे प्रणती काया वाचा मने मी त्या प्रति अनन्य गती ये शरण ये अर्थींची द्योतक कथा कथितो श्रोतयान करिता आता तरिती ऐकिजे निजहितार्था एकाग्रचित्ता करुनिया कैलासवासी काका दीक्षित साई समर्थ आज्ञांकित नित्य नेमी वाचित भागवत आहे की अवगत समस्ता एके दिवशी दीक्षितांनी काका महाजनियांचे सदनी चौपाटीवर भोजन सारुनी पोथीने माने वाचिली एकादशाचा अद्वितीय ऐसा तो सरस आणि द्वितीय परिसतानुक्रमे अध्याय श्रोत्यांचे धायंतरंग माधवराव बाबांचे भक्त काका महाजनितयां समवेत बैसले ऐकावया भागवत एकाग्रचित्त करूनी कथा ही भाग्य फारच गोड, जेणे पुरेल श्रोत्यांचे कोड, जडेल भगवद भक्तीची आवड, ऐसीच ती चोखड निघाली ऋषभ कुळीचे नऊ दीपक, कवी हरी अंतरिक्षादिक निघाले यांचेच गोड कथानक, आनंदजनक बोधप्रद, नौही ते भगवत स्वरूप, ओटी क्षमा शांती अमूप, वर्णिता भागवत धर्म प्रताप, जनक निष्कंप तटस्थ, काय ते आत्यंतिक क्षेमा, काय हरीची भक्ती पराम, कैसे निही हरी माया सुगम, निःश्रेयस उत्तम गुरु चरण, कर्मा कर्म आणि विकर्म या सर्वांचे एक चिवर्म, गुरु हेच रूप परमात्मा, भागवत धर्म गुरु भक्ती, हरिचरित्र अवतार गुणा, द्रुमिल नाथे केले निरूपण, पुरुषावताराची दावुनी खूण, रूपे नारायण वर्णिला, पुढे अभक्त गती विन्यास, विदेहा कची नाथ चमास, वेद विहित कर्म कास, सोडिल्या हो नाश सर्वस्वी, सर्वांतरी हरी समास, म्हणून न करावा कोणाचा द्वेष, पिंडी पिंडी पहावा परेश, रीता नरे करीते निर्वचन जाहले, कलियुगी एकची साधन, हरि गुरु चरण स्मरण, तेणेच होय भव भय हरण, हे एक निज शरण शरणागता, ऐसी पोथी जाहल्या अंती, काका साहेब काय होई नवनाथ कृती, अतर्क्य वृत्ती तयांची, आवडी माधव रावास वदती, किती होई अवघड भक्ती, आम्हा मूढा कैची ही शक्ती, जन्म जन्मांती न घडे हे कोठे, सच्चिद्रूपी ते धन्य, आम्हाही भक्ती घडेल काय, कैसे न होईल तरणोपाय, जाहलो हताश गळाले पाय, झाला की वाय फळ जन्महा, काका साहेब भक्त प्रेमळ, असावी जीवास काही हळहळ, सुस्थिर वृत्ती भावी का चंचळ, उडाली खळबळ श्यामाची, श्यामा नामे माधव राव, जयांचा काकां लागी सद्भाव, तयास काकांचा हा स्वभाव, दैन्याचा प्रभाव नावडला, म्हणती बाबा सारी खेळे, भाग्य लागले जयासी मुख करावे के विलवाण व्यर्थ की जिने तयाचे साई चरणी श्रद्धा अढळ तरी ही कामनाची तळमळ नाथांची भक्ती असे ना प्रबळ आपुली ही प्रेमळ नव्हे का एकनाथी टीके सहित एकादश स्कंध भागवत वाचावे भावार्थ रामायण नित्य आपणा निश्चित ही आज्ञा तैसेच हरी गुरु नाम स्मरण ही बाबांची आज्ञा प्रमाण त्यातची आपुले भव भय तारण चिंतेचे कारण काय तुम्हा परित्यान वयोग्यांचे चरित तयांचे ते असी धारा व्रत साधेल काय आपणायत किंचित चिंतन हे सतत काकांचे लागली जीवास मोठी चुटपुट नवयोग्यांची भक्तीच उद्भट कवण्या उपाये होईल प्रकट तरीच मग निकट देव खरा असो ऐसी लागली हुर हुर आसनी शयनी हाच विचार दुसरे दिनी घडला चमत्कार श्रोती तो सविस्तर परिसावा अनुभवाचा पाहनवलाव प्रात काळीच आनंद राव पाखाड हे जया उपनाव आले माधव रावा शोधावया तेही आले प्रात काळी भागवत वाचावयाचे वेळी बैसले माधव रावांजवळी स्वप्नाची नवाळी सांगत इकडे चालली आहे पोती तिकडे परस्पर दोघे फुसफुसती तेने श्रोत्या वक्त्यांचे चित्ती अस्थैर्य स्थिती पातली आनंद राव चंचल वृत्ती माधव रावांस स्वप्न कथिती वदता परिसता दोघे कुज बुजती राहिली पोथी क्षणभर काका साहेब तव त्या पुसती काय ती ऐसी नवल स्थिती दोघेच तुम्ही आनंद वृत्ती सांगा न आम्हा प्रतिकाय की तव ते माधव राव वदते कालच की आपणा शंका होती समाधान घ्या हातो हाती तारक भक्ति लक्षण परिसा पाखाड्यांचे स्वप्न दिधले बाबांनी कैसे दर्शन होईल आपुल्या शंकेचे निरसन गुरुपद वंदन भक्ती पुरे मग ते स्वप्न ऐकावयाची प्रबळ जिज्ञासा त्या सर्वांची विशेष काका साहेब यांची शंका ही तयांचीच आरंभी पाहोनी या सर्वांचा भाव स्वप्न सांगे आनंद राव चित्ती ठेवूनी या सत्भाव श्रोत्यासही नवलाव वाटला एका महासमुद्रात उभामी कंप तेथे माझी दृष्टी पथात आले श्री समर्थ कल्पि सुशोभित रत्न खचित सिंहासन वरी साई विराजमान उदकांतर्गत जयांसे चरण ऐसे ते ध्यान देखिले पाहुनी ऐसे मनोहर ध्यान जहले अत्यंत समाधान ते स्वप्न हे मन सुख संपन्न दर्शने काय त्या योगाचा नवलाव तेथे चौभे माधवराव पाया पडा हो आनंद राव बदले मज भाव पुरस्तर तव मी जया परिते पाय उदकांतर्गत कैसे मज हातात येतील उदका माझी पायसता कैसा पायी ठेवू माथा तरी मी काय करावे आता नकळे मज तत्वता काही ऐसे परिसुनी माधवराव परिसा बाबांस वदले काय देवा काढरे वरती पाय आहे तजे तोय प्रच्छन्न ऐसे वदताच तत्क्षण काढिले बाबांनी बाहेर चरण आनंद रावांनी गते धरून केले अभिवंदन अविलंबे ऐसे धरिता दृढ चरण बाबांनी दिधले आशीर्वचन होईल जारे तुझे कल्याण काही न कारण भीतीचे आणिक बाबा वदले देख रे काठी धोतर एक श्याम्या समाजा देऊन टाक तुझ सुखदायक होईल तरी ती वंदून आज्ञाश्री धोतर म्या आणिले रेशीमधारी काका साहेब आपण ते स्वकरी माधवराव स्वीकारी ऐसे करा मान्य करा जी ही मम विनंती माधवराव हे परिधान करीती कराई से सुखवामच प्रति होईन मी अति उपकारी आनंदरावाची ही मात माधवराव स्वये परिसत काका साहेब जवते देत तेन स्वीकारित ते वस्त्र तयांचे मनी हे तो स्वप्न आम्हास पटली पाहिजे खूण दृष्टांत काही जाहल्या वीण घ्यावे ना आपण हे वस्त्र काका साहेब तेव्हा वदत आता बाबांची पाहू प्रचित घेणे हे उचित अथवा अनुचित होईल ते सूचित चिठ्ठ्यांनी देतील बाबा चिठ्ठी जैसी मानुतयांची आज्ञा तैसी चिठ्ठ्या बाबांची अपायांपासी कृत संकल्पे सिटा किल्या काका साहेब यांचा भार होता सर्वस्वी साईंची आवर आधी घ्यावा त्यांचा विचार करावा तो व्यवहार पुढारा हे तो बाबांचे हयातीत तोच की क्रमतयांचे पश्चात चिठ्ठ्या टाकुनी आज्ञा घेत तैसेच ते वर्तत निश्चये कार्य मोठे अथवा सान चिठ्ठीने आज्ञा घेतल्या वीण काही न करणे गेली प्राण अनुज्ञा प्रमाण सर्वथा देहची जेथे नाही आपुला एकदा बाबांच्या पायी वाहिला मग तयाच्या चलन वलनाला काय आपुला अधिकार पहाया एका भावनेवर लाखो रुपये कमाईवर लाथ मारिली परिहा निर्धार दृढ आमरणांत राखिला फळा येईल तुझे इमान धाडी न मी तुझ लागी विमान नेन त्यात वई सवून निश्चिंत मन राही तू ही बाबांची प्रसादो अक्षरे अक्षर आली प्रचीती साई लीला वाचकां प्रती ठावी निर्गम स्थिती काकांची होता तया स्थितीचे स्मरण आणि ते काय विमान प्रयाण काय ते आनंदाचे मरण गुरुनामा निरंतर साई चरण इष्ट मित्राही देऊनी शिकवण झाले विलीन गुरुपायी आता पूर्वानुसंधान स्थिती दोघाही मानली चिठ्ठ्यांची युक्ती कारण दोघांची काकांवर प्रीती चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे एका चिठ्ठीत घ्यावे धोतर दुसरी त्याचा करावा अवघेर ऐसे लिहून साईंच्या पायावर टाकल्या छाया चित्रातळी तत्रस्थ एका अर्भकास त्यातील चिठ्ठी उचलावयास लाविता धोतर घ्यावयास माधव रावास ये आज्ञा जैसे स्वप्न तैसीच चिठ्ठी आनंद झाला सकळा पोटी मग ते धोतर रेशीम काठी घातले कर संपुटी श्यामाचिया त्यांचे स्वप्न नयांची चिठ्ठी परस्परांशी पडता मिठी परमानंदन माय पोटी सुख संतुष्टी उभयाते माधवराव अंतरी खुश आनंद रावासही संतोष झाला साई भक्ती परिपोष आशंका निरास काकांचा असो या सर्व कथेचे सार ज्याचा त्याने करावा विचार ठेविल्या गुरुपायांवर शिर गुरुवदनोद्गार लक्षावे आपणाहूनी आपुली स्थिती आपुली भूमिका वाचित्त वृत्ती गुरु जाणे नकशी खांती उद्गार गती ही तोच जैसा रोग तैसे निदान तैसेच औषध वा अनुपान सद्गुरु नेमी शिष्याला गुरु कारणे गुरु मुखा तुनि निघेलती वाणी आदरावी त्याच शब्दांवर ठेवावे मन तयांचेच नित्य करावे चिंतन तेच तुमच्या उद्धारा कारण ठेवा हे स्मरण निरंतर गुरु सांगे ते पोथी पुराण ते तो तद्वचन स्पष्टीकरण मुख्य उपदेशी ठेवा ध्यान ते निगम ज्ञान आपुले कोणाही संताचे वचन त्याचा करून ये अवमान आपुली माया आपुली जतन करील ती अन्य कोण करी खरा मायेचा जिव्हाळा लेकुरा लागी तिचा कनवाळा बाळ नेणे तो सुख सोहळा घेईल तो लळा ती पुरवी संत सृष्टी माझी उमाप आपुला बाप तो आपुला बाप साई मुखीचे हे करुणालाप कोरा स्वर हृदय पटावरी म्हणून साई मुखीचे वचन तेथेच ठेवा अनुसंधान अंती तोच कृपा निधान तापत्रय शमन करील तोच जाणे त्याची कळा आपण पहावे कौतुक डोळा काय अद्भुत तया चालीला सहज अवलीला घडती जा दुसरा एक म्हणतो म्हणून त्याचे सर्व घ्यावे ऐकून मोडून द्यावे निजानुसंधान निज गुरु वचन विसरू नये यातची आहे परम कल्याण यातची आहे भव भय तरण यातची अवघे पोथी पुराण जप तपानुष्ठानची हे सारांश प्रेम करा गुरुवर अनन्य भावे नमस्कार दिन करा पुढे कैचा अंधार तयासी भव सागर नाहीच असा कुठेही सृष्टीवर निकट अथवा कितीही दूर साता समुद्राच्याही पार भक्तार्थ अनिवार प्रेमळ असो ऐसे हे लिहिता लिहिता कथा एक आठवली चित्ता एकाचे पाहुनी दुजाने करिता कैसी आपदा होत जीवा एकदा बाबा मशिरीत असता म्हाळ सापती समवेत पूर्वी लफळीची शेज अवचित स्मरे अकल्पित तयाते रुंदी अवघी सौवावीत दोन्ही टोकांस चिंध्या बांधित मशिदीची आढ्या सटांगीत झोपाळा करीत तियेचा निजून ये अंधारात तदर्थ उषा पायथा लगत ठेवून रात्र पण त्या जळत बाबा निजत फळीवर या फळीचे समूळ वृत्त पूर्वी एका अध्यायात
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।